दिल दिया गल्ला करने के लिए ही तो मैं आकांक्षा यहाँ पर हाजिर हो चुकी हूँ फिर एक बार ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। मराठी बिग बॉस सुरू झाला आहे आणि मी मगाशी जाताना बोलले होते की एक चटपटीत भेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे या बिग बॉस मध्ये। सो ते कसं तर यामधले कलाकार आहेतच एकदम निराळे, म्हणजे शो मध्ये चटपटीत मसाला जर कोणी असेल तर त्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री उषा नाडकर्णी, ज्यांनी ऑलमोस्ट आपण पाहिलं आहे की एका खाष्ट सासूचं कॅरेक्टर प्ले करून प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय। आणि या व्यतिरिक्त शो मध्ये लाईटनेस आणि कॉमेडीचा तडका आणण्यासाठी आहेत आपले सगळ्यांचे लाडके चला हवा उद्या मध्ये दिसलेले आणि औरंगाबादचे असलेले विनीत भोंडे। सो यस, ये जो कलाकार है वो बिग बॉस को बहुत ही मजेदार बनाएंगे, ये तो पक्का है। वेल, और भी ऐसे कलाकार है इस मराठी बिग बॉस में जो इस शो में ट्विस्ट और टर्न लेके आएंगे। बताऊंगी आपको उनके बारे में लेकिन ब्रेक के बाद। 93.5 रेड एफएम बजाते रहो।